पुढचं फीचर आहे स्टेटस बार. स्टेटस बार हा सगळ्यात खाली डिस्प्ले केलेला असतो. या बारवर वेगळे वेगळे मेसेजेस किंवा काही स्टेटस म्हणजेच नम लॉक, कॅप्स लॉक, स्क्रोल लॉक असे मेसेजेस डिस्प्ले केलेले असतात, स्टेटस डिस्प्ले केलेले असतात. किंवा जर आपण काही सेल्स सिलेक्ट केलेल्या असतील तर त्या सेलची समरी इन्फॉर्मेशन ही स्टेटस बारवर आपण बघू शकतो. आपण स्टेटस बारला कस्टमाइजही करू शकतो. स्टेटस बारची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 15 वर. जर आपल्याला हा स्टेटस बार कस्टमाइज करायचा असेल तर त्यावर राईट क्लिक करायचे आणि जो मेनू डिस्प्ले होईल त्यात जे आपल्याला ऑप्शन्स हवे असतील त्यावर क्लिक करायचे. अशा प्रकारे आपण स्टेटस बारला कस्टमाइज करू शकतो. आपण बघू शकतो आहे की स्टेटस बारच्या लेफ्ट हँड साइडला रेडी असं डिस्प्ले केलेलं आहे ज्याला म्हणतात सेल मोड. असे वेगळे वेगळ्या प्रकारचे सेल मोड आहेत आणि ते मोड्स कोणते आहेत हे आपण बघणार आहोत. पहिला आहे रेडी. रेडी ही कॉमन स्टेट आहे. दुसरा मोड आहे एंटर. ज्या वेळेस आपण एखादी सेल सिलेक्ट करतो आणि त्या सेलमध्ये टायपिंग करायला स्टार्ट करतो त्यावेळेस एंटर हा मोड स्टेटस बारवर डिस्प्ले होतो. किंवा जर त्या सेलवर आपण F2 हे बटन दोनदा प्रेस केलं तरीही एंटर हा सेल मोड डिस्प्ले होतो. पुढचा मोड आहे एडिट. एडिट इंडिकेट करतो की ती सेल ही एडिटिंग मोडमध्ये आहे. ज्यावेळेस आपण त्या सेलवर डबल क्लिक करतो किंवा F2 करतो त्यावेळेस एडिट हा मोड स्टेटस बारवर डिस्प्ले होतो. म्हणजेच आपण त्या सेलमधला डेटा एडिट करू शकतो. पुढचा मोड आहे पॉइंट. हे इंडिकेट करतं की फॉर्म्युला सेल हा सिलेक्ट केलेला आहे. यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. जर आपण सेल A1 वर नंबर एंटर केलेला आहे 5 आणि सेल B1 वर नंबर एंटर केलेला आहे 3 आणि जो सेल C3 आहे त्यात आपल्याला 5 आणि 3 ची ऍडिशन डिस्प्ले करायची आहे. त्यावेळेस आपण सेल C1 सिलेक्ट करतो आणि त्यात फॉर्म्युला टाईप करायला स्टार्ट करतो. आपण टाईप करतो इक्वल टू सम आणि जे नंबर्स आपल्याला ऍड करायचे आहेत त्या नंबरचे सेल म्हणजे सेल A1 आणि B1 यांना आपण सिलेक्ट करतो. तर हे जे सिलेक्शन आपण करतो त्यावेळेस पॉइंट हा मोड स्टेटस बारवर डिस्प्ले होतो. तर हे होतं स्टेटस बारचे सेल मोड्स. त्यानंतर त्याच्या राईट हँड साइडला असतात पेज व्ह्यू बटन्स. त्यासाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 17 वर. या ठिकाणी आपण तीन बटन्स बघू शकतो आहे. पहिलं आहे नॉर्मल, दुसरं आहे पेज लेआउट व्ह्यू आणि तिसरं आहे पेज ब्रेक प्रिव्ह्यू. ज्यावेळेस आपण एक्सेल ओपन करतो त्यावेळेस जो व्ह्यू असतो तो नॉर्मल व्ह्यू असतो ज्यात आपण डेटा एंटर करू शकतो आणि त्या डेटाचं फॉर्मॅटिंगही करू शकतो. दुसरा व्ह्यू आहे पेज लेआउट व्ह्यू. पेज लेआउट व्ह्यूची डायग्राम आहे स्लाइड नंबर 18 वर. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या शीटची प्रिंटआउट काढायची असते त्यावेळेस ती प्रिंटआउट कशी डिस्प्ले होणार आहे किंवा कशी दिसणार आहे हे आपण पेज लेआउट व्ह्यू मध्ये प्रिंट कमांड देण्याआधीच बघू शकतो. आपण त्या व्ह्यू मध्ये आपला जो डेटा आहे किंवा आपण काही चार्ट्स त्या शीट मध्ये एंटर केले असतील तर त्याला एक प्रोफेशनल लुक कसा देता येईल हे बघू शकतो. आपण बघितलं की नॉर्मल व्ह्यू मध्ये आपण जे डेटाचं फॉर्मॅटिंग आहे किंवा त्याचा जो लेआउट आहे तो करू शकतो, पण पेज लेआउट व्ह्यू मध्ये रुलर्स असतात, वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा दोन रुलर्स असतात, ज्याने आपण तो सेल, ऑब्जेक्ट्स किंवा कोणताही डेटा असेल त्याचा प्रिसाइज मेजरमेंट घेऊन तो कसा डिस्प्ले होईल अशी त्याची अरेंजमेंट करतो. आपण त्या पेजचं ओरिएंटेशनही चेंज करू शकतो, त्यानंतर काही हेडर्स फुटर्स ॲड करू शकतो, प्रॉपर अशी मार्जिन आपण प्रिंटिंगसाठी सोडू शकतो. जे रोज आणि कॉलम्स असतील त्याला आपण हेडिंग्स देऊ शकतो. अशा प्रकारे आपण त्या शीटला एक प्रोफेशनल लुक देऊ शकतो. हे असतं पेज लेआउट व्ह्यू, ज्यात आपण ते पेज किंवा तो डेटा प्रिंट करण्याआधी त्यात काही चेंजेस करू शकतो. तिसरा व्ह्यू आहे पेज ब्रेक प्रिव्ह्यू. हा एक अल्टरनेटिव्ह व्ह्यू आहे आपला वर्कशीट बघण्यासाठी. आपण हा जो पेज ब्रेक असतो तोही अडजस्ट करू शकतो. आपल्याला जो एरिया प्रिंट करायचा आहे फक्त तेवढाच एरिया आपण सिलेक्ट करू शकतो. यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 17. आपण जी प्रिंट बाउंड्री असते तिलाही ड्रॅग करून छोटं किंवा मोठं करू शकतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला जितका डेटा प्रिंट करायचा असेल त्याप्रमाणे ती बॉर्डर अडजस्ट करायची. अशा प्रकारे आपण ते पेज ब्रेक्स हे अडजस्ट करू शकतो पेज ब्रेक प्रिव्ह्यू या व्ह्यू मध्ये. तर हे होतं पेज व्ह्यू बटन्स. पेज व्ह्यू बटन्सच्या राईट हँड साईडला आहे झूम ऑप्शन. झूम हे जे ऑप्शन आहे ते झूम लेवल डिस्प्ले करतो. स्लाइड नंबर 20 डायग्राम दिलेली आहे. यात आपण बघू शकतो आहे जे 100% आहे ते म्हणजे झूम लेवल आहे, आणि ही लेवल आपण चेंज करू शकतो. त्यासाठी आपण त्या 100% जे दिसत आहे त्यावर क्लिक करायचे. त्यानंतर जो झूम डायलॉग बॉक्स डिस्प्ले होतो त्यात आपण जितकी झूम लेवल आपल्याला पाहिजे असेल ती सिलेक्ट करू शकतो, किंवा सगळ्यात शेवटी जे कस्टम ऑप्शन आहे त्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण डिरेक्टली व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो. अशा प्रकारे आपण ती झूम लेवल चेंज करू शकतो. आणि त्याच्याच साईडला एक झूम स्लायडरही आहे. झूम स्लायडर डिस्प्ले करतो झूम इन आणि झूम आउट असे दोन बटन्सही. त्यासाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 21. आपण तो स्लायडर ड्रॅग करू शकतो किंवा झूम इन किंवा झूम आउट या बटन्सवर क्लिक करून त्या शीटचा व्ह्यू मोठा करू शकतो किंवा लहान करू शकतो. जर आपल्याला एकाच वेळेस जास्त डेटा बघायचा असेल तर आपण त्याची साईज रिड्यूस करू शकतो. यासाठी झूम इन आणि झूम आउट या बटन्सचा वापर केला जातो. तर हे होतं झूम ऑप्शन. पुढचं फीचर आहे सेल नंबर बॉक्स. सेल नंबर बॉक्स हा जी सेल ऍक्टिव्ह असते त्या सेलचा ऍड्रेस डिस्प्ले करतो. यासाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 22. यात आपण बघू शकतो आहे ऍक्टिव्ह सेल आहे सेल A1 आणि तिचा ऍड्रेस सेल नंबर बॉक्स मध्ये डिस्प्ले केलेला आहे. तुम्ही कोणत्याही सेलवर क्लिक केलं की ती सेल ऍक्टिव्ह होते आणि त्या सेलचा ऍड्रेस सेल नंबर बॉक्स मध्ये डिस्प्ले होतो. पुढचं फीचर आहे फॉर्म्युला बार. फॉर्म्युला बार हा रिबनच्या खाली लोकेट केलेला असतो आणि हा बार आपण फॉर्म्युला एंटर करण्यासाठी किंवा एखादा फॉर्म्युला कॉपी करण्यासाठी वापरू शकतो. आणि या बारला लेबल असतं fx, म्हणजेच फंक्शन सिम्बॉल fx हे त्या बारचं लेबल असतं. ज्यावेळेस आपण एखादं सेल सिलेक्ट करून त्यात इक्वल टू सिम्बॉल एंटर केला की फॉर्म्युला बार ऍक्टिव्हेट होतो. तर हे होते फीचर्स ऑफ एक्सेल, ज्यात आपण बघितलं टायटल बार, रिबन मेनू, सेल नंबर बॉक्स, फॉर्म्युला बार, वर्कशीट, वर्कशीट टॅब्स, स्टेटस बार इत्यादी. आता आपण बघणार आहोत फॉर्मॅटिंग सेल्स. आपण आधीही बघितलं सेल्स म्हणजे जे रोज आणि कॉलम्स यांचं जे इंटरसेक्शन असतं त्याला म्हणतात सेल्स. आणि या सेल्स पासूनच आपलं स्प्रेडशीट बनलेलं असतं. जी ही इन्फॉर्मेशन आपण स्प्रेडशीटवर एंटर करतो म्हणजेच ती इन्फॉर्मेशन आपण सेल्सवर इन्सर्ट करत असतो. या सेल्सची विड्थ आणि हाईट आपल्याला ऍडजस्ट करावी लागते इन्फॉर्मेशन बघण्यासाठी. तर आपण बघूया की या सेल्सची विड्थ आणि हाईट कशी ऍडजस्ट केली जाते. ज्यावेळेस आपण सेलमध्ये एखादा डेटा एंटर करतो आणि जर तो डेटा मोठा असेल सेलच्या साईज पेक्षा तर तो कम्प्लीट डेटा आपण बघू शकत नाही आणि त्यासाठी आपल्याला त्या सेलची विड्थ वाढवावी लागते. तर पहिले आपण बघूया त्या सेलची विड्थ कशी वाढवायची किंवा कशी ऍडजस्ट करायची. त्यासाठी आपला माउस पॉइंटर हा दोन सेल कॉलम्सच्या मध्ये मूव करायचा. सेल कॉलम्स म्हणजे जे वरती आपण ABCD बघतो आहे ते आहे सेल कॉलम्स. आणि त्या दोन कॉलम्सच्या मध्ये आपला माउस पॉइंटर मूव करायचा. त्यानंतर हा माउस पॉइंटर डबल हेडेड ऍरो मध्ये कन्वर्ट होतो. त्यासाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 24 वर. एकदा का हा पॉइंटर डबल हेडेड ऍरो मध्ये कन्वर्ट झाला की त्यानंतर माउसच्या लेफ्ट बटनने क्लिक करून आपण त्याला ड्रॅग करू शकतो लेफ्ट किंवा राईट साईडला. जर आपल्याला विड्थ वाढवायची असेल तर आपण राईट साईडला तो कर्सर ड्रॅग करायचा. जर आपल्याला विड्थ कमी करायची असेल तर लेफ्ट साईडला कर्सर ड्रॅग करायचा. अशा प्रकारे आपण त्या कॉलमची विड्थ ऍडजस्ट करू शकतो आणि यामुळे पूर्ण कॉलमची आणि त्या कॉलममध्ये जितकेही सेल्स असतील त्या सगळ्यांची विड्थ एकाच वेळेस ऍडजस्ट होते. त्यानंतर आणखी एक ऑप्शन आहे जे यूज करून आपण सेलची विड्थ वाढवू शकतो. जर आपण आधीच डेटा एंटर केलेला असेल आणि जो पूर्ण डेटा आपण बघू शकत नाहीये त्यावेळेस माउस पॉइंटर मूव करायचा दोन सेल कॉलम्सच्या मध्ये आणि जेव्हा तो माउस पॉइंटर डबल हेडेड ऍरो मध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेस त्या ठिकाणी डबल क्लिक करायचे. यामुळे जर त्या सेलमध्ये जितका मोठा डेटा आपण एंटर केलेला असतो त्या पूर्ण कॉलमची विड्थ तेवढी वाढते. अशा प्रकारे आपण त्या सेलची विड्थ वाढवू शकतो आणि सेम पद्धत वापरून आपण सेलची हाईटही वाढवू शकतो. त्यासाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 25 वर. सेलची हाईट वाढवण्यासाठी माउस पॉइंटर दोन रोजच्या सेंटरला मूव करायचा आणि जेव्हा तो डबल हेडेड ऍरो मध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेस आपण त्याला एकतर वर किंवा खाली ड्रॅग करू शकतो. जर आपल्याला हाईट वाढवायची असेल तर तो कर्सर खाली ड्रॅग करायचा. हाईट कमी करायची असेल तर कर्सर वरच्या साईडला ड्रॅग करायचा. अशा प्रकारे आपण सेलची विड्थ आणि हाईट दोनही ऍडजस्ट करू शकतो. हे होतं कोणत्याही एकाच कॉलम विड्थ किंवा हाईट ऍडजस्ट करण्याचं.
Da 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 da
जर आपल्याला आधीच माहिती असेल की आपल्याला किती विड्थ आणि हाईटचे सेल्स हवे आहेत, तर आपण एकाच वेळेस पूर्ण स्प्रेडशीटची विड्थ आणि हाईट ऍडजस्ट करू शकतो. तर ते कसं करू शकतो हे आता आपण बघूया. जे स्क्वेअर बटन आपण बघू शकतो, कॉलम ए आणि रो वन च्या मध्ये जे बटन आहे त्या बटनवर क्लिक केल्यावर पूर्ण स्प्रेडशीट एकाच वेळेस सिलेक्ट होते. यासाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 26 वर. आपण तो स्क्वेअर बघू शकतो आहे, कॉलम ए आणि रो वन या दोघांच्या मध्ये डिस्प्ले केलेला आहे आणि त्यावर क्लिक करून आपण पूर्ण स्प्रेडशीट सिलेक्ट केलेली आहे स्लाइड नंबर 27 वर. त्यानंतर रिबन मेनूवर जो होम टॅब आहे त्यावर क्लिक करायचे आणि जो सेल्स ग्रुप आहे त्यातलं फॉर्मॅट ऑप्शन सिलेक्ट करून त्या ऑप्शनमधला रो हाईट हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. यासाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 28 वर. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यावर एक डायलॉग बॉक्स डिस्प्ले होतो आणि त्या डायलॉग बॉक्समध्ये आपण आपल्याला जितकी त्या रोची हाईट पाहिजे असेल ती एंटर करायची. बाय डिफॉल्ट तो व्हॅल्यू डिस्प्ले करतो 15, ती आपण चेंज करू शकतो 10, 20, 25, कितीही जितकी आपल्याला पाहिजे असेल तितकी व्हॅल्यू आपण त्या बॉक्समध्ये एंटर करू शकतो. अशा प्रकारे रोची हाईट चेंज होते आणि सेम पद्धतीने कॉलम विड्थ आपण चेंज करू शकतो. त्यासाठीही डायलॉग बॉक्स डिस्प्ले होतो कॉलम विड्थचा आणि बाय डिफॉल्ट त्याची व्हॅल्यू असते 8.43, जी आपण चेंज करू शकतो 5, 10, 20 कितीही, म्हणजे आपल्याला त्या कॉलमची विड्थ किती हवी आहे यानुसार ती व्हॅल्यू आपण त्या बॉक्समध्ये एंटर करायची आणि ओके बटनवर क्लिक करायचे. अशा पद्धतीने पूर्ण स्प्रेडशीटची हाईट आणि विड्थ आपण चेंज करू शकतो. त्यानंतर आपण सेलमध्ये डेटा कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचा हेही फॉर्मॅट करू शकतो. त्यासाठी एक सेल सिलेक्ट करायची किंवा मल्टिपल सेल्सही आपण सिलेक्ट करू शकतो ज्या सेल्सवर आपल्याला फॉर्मॅटिंग करायचं आहे, त्या सेल्स सिलेक्ट करायच्या. त्यानंतर परत जे रिबनवरचं होम टॅब आहे त्यावर क्लिक करून सेल्स ग्रुपमधला फॉर्मॅट ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि त्या फॉर्मॅट ऑप्शनमधलं फॉर्मॅट सेल्स हे जे शेवटचं ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचे. हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 30 वर. आणि हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर फॉर्मॅट सेल्स हा डायलॉग बॉक्स ओपन होतो. तो दिलेला आहे स्लाइड नंबर 31 वर. त्या डायलॉग बॉक्समध्ये आपण बघू शकतो आहे वेगवेगळे फॉर्मॅटिंग आपण सेल्सवर अप्लाय करू शकतो, जसे नंबर, अलाइनमेंट, फॉन्ट, बॉर्डर, फिल आणि प्रोटेक्शन. या एकेका फॉर्मॅटची आपण माहिती बघूया. पहिलं आहे नंबर. यामुळे जे नंबर्स आपण सेलमध्ये एंटर करणार आहोत ते कशा पद्धतीने रिप्रेझेंट होतील हे आपण चूज करू शकतो. म्हणजे ते नंबर्स असतील, करन्सी असेल, टाइम असेल, डेट, टेक्स्ट, स्पेशियल्स, कस्टम, अकाउंटिंग, पर्सेंटेज या कोणत्या फॉर्मॅटमध्ये तो नंबर डिस्प्ले होणार आहे हे आपण सिलेक्ट करू शकतो. दुसरं आहे अलाइनमेंट. हे ऑप्शन आपण डेटा कसा अलाइनमेंट करायचा आहे यासाठी वापरू शकतो. म्हणजे तो डेटा लेफ्ट साइडला अलाइन करायचा आहे, राइट साइडला करायचा आहे की सेंटरला करायचा आहे हे आपण सिलेक्ट करू शकतो अलाइनमेंट या फॉर्मॅट ऑप्शनने. पुढचं ऑप्शन आहे फॉन्ट. कोणता फॉन्ट आपण यूज करणार आहोत हे आपण सिलेक्ट करू शकतो. त्याचप्रमाणे फॉन्टची स्टाईल म्हणजे बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन किंवा त्याची साईज हेही आपण फॉन्ट या फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करू शकतो. पुढचं आहे बॉर्डर. कोणत्या टाइपची बॉर्डर आपल्याला त्या सेलला अप्लाय करायची आहे ते आपण बॉर्डर या फॉर्मॅटने सिलेक्ट करू शकतो. पुढचं ऑप्शन आहे फिल. फिल या ऑप्शनमुळे आपण सेलला बॅकग्राऊंड कलर अप्लाय करू शकतो. प्रत्येक सेलसाठी आपण वेगळा वेगळा बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो फिल या फॉर्मॅट ऑप्शनमुळे. आणि पुढचं शेवटचं ऑप्शन आहे प्रोटेक्शन. प्रोटेक्शन हे ऑप्शन जी सेलची इन्फॉर्मेशन असते ती लॉक करून ठेवतं, म्हणजे इतर कोणतेही युजर्स त्या इन्फॉर्मेशनमध्ये किंवा त्या डेटामध्ये कोणतेही चेंजेस करू शकत नाही. अशा प्रकारे आपण एका सेलचं किंवा मल्टिपल सेल्सचं फॉर्मॅटिंग करू शकतो. पुढे आपण बघणार आहोत टायपिंग इन सेल्स, म्हणजे सेल्समध्ये डेटा कसा एंटर करायचा हे आपण बघूया. कोणत्याही सेलमध्ये डेटा एंटर करण्याआधी ती सेल आपल्याला सिलेक्ट करावी लागते, आणि ज्यावेळेस आपलं डेटा एंटर करून होतो त्यावेळेस आपण एंटर ही की प्रेस करायची, त्यामुळे आपण नेक्स्ट सेलवर जातो आणि परत त्या ठिकाणीही डेटा एंटर करू शकतो. आपण या सेल्समध्ये नॅव्हिगेटही करू शकतो. कीबोर्डचे जे ज्या एरो कीज आहेत त्या यूज करून आपण नॅव्हिगेशन करू शकतो. एक्सेल मधलं जे फॉर्मॅटिंग ऑप्शन आहे ते आपण एका सेलसाठी वापरू शकतो किंवा मल्टिपल सेल्ससाठीही वापरू शकतो. जर आपण एक सेल सिलेक्ट केलेली आहे ती सेल आहे सेल C5 आणि त्यासाठी फॉन्ट अप्लाय केलेला आहे बोल्ड, तर हे फॉर्मॅटिंग फक्त सेल C5 पुरतच मर्यादित असणार आहे. ज्या बाकीच्या सेल्स आहेत त्यांच्यासाठी जे डिफॉल्ट मोड आहे जे डिफॉल्ट फॉर्मॅटिंग आहे तेच राहणार आहे. काही वेळेस आपल्याला एकाच सेलला फॉर्मॅटिंग अप्लाय करायचं असतं, त्यावेळेस ती सेल सिलेक्ट करून आपण त्याचा फॉन्ट, त्याची साईज, स्टाईल, अलाइनमेंट हे सगळं चेंज करू शकतो. आणि हे कोणतेही चेंजेस इतर सेल्सला अप्लाय होत नाही. हा एक खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे एक्सेल मधला. आता आपण बघूया हाऊ टू हायलाइट द होल कॉलम. एक पूर्ण कॉलम आपल्याला हायलाइट करायचा असेल तर तो आपण कसा करणार हे आपण बघूया. जोही कॉलम आपल्याला हायलाइट करायचा असेल त्या कॉलमच्या लेबलवर जाऊन क्लिक करायचे, त्यामुळे तो पूर्ण कॉलम एकाच वेळेस हायलाइट होतो. सपोज आपल्याला कॉलम बी हा हायलाइट करायचा असेल तर आपण आपला माउस कर्सर कॉलम बी चं जे लेबल आहे तेथे मूव करायचा आणि त्या ठिकाणी माउसच्या सिंगल क्लिकने तो कॉलम आपण हायलाइट करू शकतो. त्यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 32 वर. ज्याप्रमाणे आपण कॉलम हायलाइट केला त्याचप्रमाणे आपण एक पूर्ण रो हायलाइट करू शकतो. तर ते कसं करता येतं हे आपण बघूया. जी रो आपल्याला हायलाइट करायची असेल त्या रोच्या लेबलवर क्लिक करून ती संपूर्ण रो आपण एकाच वेळेस हायलाइट करू शकतो. सपोज आपल्याला 4 नंबरची रो हायलाइट करायची आहे तर त्यावेळेस आपण माउस कर्सर जे रो नंबर दिलेले असतात त्यातल्या 4 या नंबरवर मूव करायचा आणि त्यानंतर त्या नंबरवर आपण क्लिक केले की संपूर्ण रो ही हायलाइट होते. यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 33 वर. अशा प्रकारे आपण एक सिंगल रो किंवा कॉलम हायलाइट करू शकतो एका सिंगल क्लिकने. जर आपल्याला सेव्हरल रोज किंवा कॉलम्स हायलाइट करायचे असतील तर ते आपण कसे करू शकतो हे आपण आता बघूया. जर आपल्याला एकाच वेळेस एकापेक्षा जास्त कॉलम्स किंवा रोज हायलाइट करायचे असतील, त्यावेळेस आपण आपला कर्सर कॉलम लेबल्सवर मूव करायचा आणि जितकेही कॉलम्स आपल्याला हायलाइट करायचे असतील त्या कॉलम्सवर आपला माउस कर्सर ड्रॅग करायचा. स्लाइड नंबर 35 वर डायग्राम दिलेली आहे. आपण या ठिकाणी कॉलम बी, सी, डी आणि ई यांना हायलाइट केलेला आहे. तर यासाठी आपल्याला सगळ्यात आधी माउस पॉइंटर हा कॉलम बी वर मूव करावा लागतो आणि त्यानंतर माउसने कॉलम बी वर क्लिक करायचे आणि कर्सरला ड्रॅग करायचे कॉलम सी, डी आणि ई वर. यामुळे हे चारही कॉलम्स आपल्याला एकाच वेळेस हायलाइट करता येतात. त्याचप्रमाणे आपण मल्टिपल रोज हे देखील हायलाइट करू शकतो. यासाठी ही सेम प्रोसिजर फॉलो केली जाते. ज्या रो पासून आपल्याला सिलेक्शन हवं असेल त्या रो वर क्लिक करून त्यानंतरचे जितके रोज आपल्याला सिलेक्ट करायचे असतील त्यावर माउस पॉइंटर ड्रॅग करायचा. यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 34 वर. येथे आपण बघू शकतो आहे रो नंबर 3, 4, 5 आणि 6 यांना आपण हायलाइट केलेला आहे. यासाठी सगळ्यात पहिले जो माउस कर्सर असतो तो आपण रो नंबर 3 वर न्यायचा, त्यावर क्लिक करून नंतर माउसला ड्रॅग करायचे रो नंबर 6 पर्यंत. अशा प्रकारे हे चार रोज आपण एका वेळेस हायलाइट करू शकतो. चला तर मग आता आपण बघूया की आज आपण कशाबद्दलची माहिती करून घेतली आहे. सगळ्यात आधी आपण बघितलं फीचर्स ऑफ एक्सेल, त्यात बघितलं स्टेटस बार, सेल नंबर बॉक्स, फॉर्म्युला बार. हे फीचर्स आपण स्टेटस बारचे बघितले. त्यानंतर आपण बघितलं फॉर्मॅटिंग सेल्स, सेल्सला कसं फॉर्मॅट करायचं, एका कॉलम किंवा रोची विड्थ आणि हाईट कशी ऍडजस्ट करायची याची माहिती आपण करून घेतली. त्यानंतर पूर्ण स्प्रेडशीटची विड्थ आणि हाईट एकाच वेळी कशी ऍडजस्ट करायची हेही आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं फॉर्मॅट सेल, म्हणजे त्या सेलमध्ये आपण डेटा कसा रिप्रेझेंट करायचा हे बघितलं. त्यानंतर टायपिंग इन सेल्स ची माहिती करून घेतली, ज्यात आपण बघितलं एकाच वेळी पूर्ण कॉलम किंवा एक पूर्ण रो कशा प्रकारे हायलाइट करायची किंवा सेव्हरल रोज आणि कॉलम्स एकाच वेळेस कसे हायलाइट करायचे याबद्दलची माहिती आपण करून घेतली आहे आणि ती तुम्हाला सगळ्यांना कळली असेलच, हो ना? थँक्यू.